ಅದ್ದೇವ್ ಸ್ವರ್ಗಮದೇ ಹೊನರ ಯುದ್ಧ ದ ವಾರ್ ಇನ್ ದ ಹೆವನ್ಸ್. ಪರಮೇಶ್ವರಾಚ ಆತ್ಮಾ ಮಾಜಾರ ಪುನ್ನ ಎಕದ ಆಲಾ ಆನಿ ಆಮಿ ಪುನ್ನ ನರಕಮದೆ ಗೆಲೋ. ಯೇಶು ಮಲ ಮಟ್ಲಾ ಕಿ ಮಿ ತುಲಾ ಸತ್ಯ ಸಾಂಗತೊ ಕಿ ಯಾ ಠಿಕಾಣ ಮದೆ ಅನೇಕ ಅಶೆ ಜೀವ ಆತ್ಮೆ ಇತ ಆಯೆತ್ ಆನಿ ಇತೆ ಕಶ್ಯಾಸಾಠಿ ಆಯೆತ್ ತರ್ ವಿಚ್ ಕ್ರಾಫ್ಟ್ ಮುಳೆ ಆಕಲ್ಟ್ ಮುಳೆ ವರ್ಷಿಪ್ ಆಫ್ ಅದರ್ ಗಾಡ್ಸ್ ಡಿಸೊಬಿಡಿಯನ್ಸ್ ಅನ್ಬಿಲೀಫ್ ಡ್ರಂಕನ್ನೆಸ್ ಅಂಡ್ ಫಿಲ್ದಿನೆಸ್ ಆಫ್ ಫ್ಲೆಶ್ ಅಂಡ್ ಸ್ಪಿರಿಟ್. ಯಥಾ ಅರ್ಥ ಚೇಟುಕ್ ವಿದ್ಯ ಜಾದೋಟೋನ ಗುಪ್ತ ರೀತಿನ ಸೈತನಚ ಮಂತ್ರಕರ್ಣ ತಂತ್ರಕರ್ಣ ಇತರ ದೇವದೇವತಾಂಚಿ ಆರಾಧನಾ ಕರ್ಣ ಆನಿ ಬಂಡಖೋರ್ಪಣ ಕರ್ಣ ಅವಿಶ್ವಾಸ ಪ್ರಗಟ ಕರ್ಣ ಅವಿಶ್ವಾಸಿ ಹೋಣ ದಾರೂಪಿನ ಆನಿ ಶರೀರ ವಿಟಾಳನ ಪ್ರತ್ಯೇಕ ಪಾಪಾನಿ ಆನಿ ಆತ್ಮೇಲ ವಿಟಾಳ. ಚಲ್ ಮಲ ತುಲಾ ಎಕ ರಹಸ್ಯ ಮಿಸ್ಟ್ರಿ ಅಶಿ ದಾಖವಚಿ ಆನಿ ಗುಪ್ತ ಗೋಷ್ಠಿನ ವಿಷಯ ಕೈ ಸಾಂಗಾಯಚೆ ಆನಿ ಮಗ ಮಿ ತುಲಾ ಅಸ ಪ್ರಗಟ ಕರಲ್ ಕಿ ಕಶಿ ತು ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕೇಲಿ ಪಾಹಿಜೆ ಯಾ ಸೈತನಿ ಶಕ್ತಿಂಚ ವಿರುದ್ಧ. ಆನಿ ನರ್ಕಚ ತ್ಯಾ ಭಾಗಮದೆ ಜೊ ನರ್ಕಚ ಹೃದಯ ತ್ಯಾಚ್ಯಾ ಶೇಜಾರಿ ಗೆಲೊ ಆನಿ ಯೇಶು ಮಟ್ಲಾ ಕಿ ಲವಕರಚ ಆಪಣ ನರ್ಕಚ್ಯಾ ಜಬಡ್ಯಾಮದೆ ಮ್ಹಣಜೆ ದ ಜಾಸ್ ಆಫ್ ಹೆಲ್ ತ್ಯಾ ಠಿಕಾಣಮದೆ ಜಾಣಾರ ಆಹೋತ್. ಪರಂತು ಮಲಾ ತುಲಾ ಹೆ ಪ್ರಗಟ ಕರುನ್ ಸಾಂಗಾಯಚೆ ಕಿ ನರ್ಕಾನಿ ಸ್ವತಃಚ ಆಕಾರ ಹಾ ವಾಡವಲೆಲಾ ಆಹೆ. ಆಮಿ ಥಾಂಬಲೊ ಆನಿ ತೊ ಮಟ್ಲಾ ಹೆ ಪಗ ಆನಿ ವಿಶ್ವಾಸ ಠೇವ ಆನಿ ಮಿ ಬಘಿತ್ಲೊ ತೊ ಎಕ ದೃಷ್ಟಾಂತ. ತ್ಯಾ ದೃಷ್ಟಾಂತಮದೆ ಯೇಶು ಆನಿ ಮಿ ಉಂಚ ಪೃಥ್ವಿವರ್ ಹೋತೊ ಪೃಥ್ವಿಮದೆ ಆಕಾಶಮದೆ ಆನಿ ಎಕ ಅಸ ಆತ್ಮಿಕ ಸರ್ಕಲ್ ಕಿ ಗೋಲಾಕಾರ ತ್ಯಾ ಠಿಕಾಣಮದೆ ಪೃಥ್ವಿಚ್ಯಾ ವರ್ ಅಸ ದಿಸತ್ ಹೋತ ಆನಿ ತ್ಯಾ ಗೋಲಾಕಾರ ಚಕ್ರಮದೆ ಜೊ ಮನುಷ್ಯಾಚ್ಯಾ ನೈಸರ್ಗಿಕ ಡೋಳ್ಯಾಲಾ ದಿಸತ್ ನೈ ಅದೃಶ್ಯ ಅಸ್ತೊ ಪರಂತು ಆತ್ಮೆಮದೆ ಮೀ ಸ್ಪಷ್ಟಪಣೆ ತೆ ಬಗೂ ಶಕತ ಹೋತೆ. ಆನಿ ತ್ಯಾ ದೃಷ್ಟಾಂತಮದೆ ಮೀ ಬಗತ್ ಹೋತೆ ಕಿ ಕಸ ಅಂಧಕಾರಾಚೆ ಜೆ ರಾಜಪುತ್ರ ಆನಿ ಹವೇತ್ಲೆ ಜೆ ಅಂತರಾಳತಲೆ ಅಧಿಪತಿ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಬರೋಬರ ಆಪಲೆ ಯುದ್ಧ ಕಸ ಅಸ್ತ ಮೀ ಬಗತ್ ರಾವಲೆ. ಆನಿ ಮಲಾ ಅಸ ಸಮಜಲ ಕಿ ಏಕ ಅಸ ಗೋಲಾಕಾರ ನ ಹೋತ ಏಕ ಅಶಿ ಚಕ್ರಿ ನ ಹೋತಿ ತ ಅನೇಕ ಅಶಿ ಚಕ್ರ ಹೋತೆ. ಪಹಿಲಾ ಚಕ್ರಮದೆ ಪುಷ್ಕಳಚೆ ಘಾನೇಡೆ ಅಶೆ ಪಾಪಮಯ ಆತ್ಮೆ ಹೋತೆ. ಮೀ ಬಗಿತ್ಲ ಕಿ ಹೆ ಘಾನೇಡೆ ಆತ್ಮೆ ಹೆ ವೇಗಳ ವೇಗಳ ಚಿಟಕಿನಿಂಚ ಆಕಾರ ಘೇ ಲಾಗಲೆ ಆನಿ ತೆ ಉಡು ಲಾಗಲೆ ಆಕಾಶನ್ಮದೆ ಜನ್ನಾ ಫಸ್ಟ್ ಹೆವನ್ಸ್ ಮಂತತ್ ಆನಿ ಪುಷ್ಕಳಸ ತನ್ನೀ ಆತ್ಮಿಕ ನುಕ್ಸಾನ ಅಸ ಕೇಲ ಅನ್ ಮಗ ಯೇಶುಚ ಆವಾಜ್ ಮೀ ಐಕಲ ಮಂತನ ಮಾಜಾ ನಾವಮದೆ ಮೀ ಮಾಜಾ ನೆಕರನ್ನ ಶಕ್ತಿ ದೇತೋ ಯಾ ದುಷ್ಟಾಂಚ ವರ್ ತನ್ನ ತಾಬ್ಯಾತ್ ಗೆಲ್ಯಾಸಾಠಿ ಆತ ಐಕ ಕಶಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕೇಲಿ ಪಾಹಿಜೆ. ಮಗ ಮೀ ಬಗಿತ್ಲ ಕಿ ಅಸ ಎಕ ವೇಡಾ ಆಕಡ ಪುನ್ನ ಎಕ ಚಕ್ರಿ ಸಾರಕ ಆಕಾರ ಹಾ ವೇರ್ ಯೋ ಲಾಗ್ಲ ಆನಿ ತೊ ಫಿರೂ ಲಾಗ್ಲಾ ಫಿರೂ ಲಾಗ್ಲ ಅನ್ ತ್ಯಾಚ್ಯಾಮಧೂನ್ ಮಂತ್ರ ಬೋಲ್ಲೆ ಜಾವ ಲಾಗ್ಲೆ. ಆನಿ ಮೀ ಪಾಹಿಲ ತ ಎಕ ರಾಕ್ಷಸ ತ್ಯಾಚ್ಯಾಮಧೂನ್ ನಿಘಾಲಾ ಮ್ಹಣಜೆ ಡಿಮನ್ ಆನಿ ತೊ ಪುಷ್ಕಳಸ್ಯಾ ಪಾಪೀ ಗೋಷ್ಠೀತ್ ಪೃಥ್ವಿವರ್ ಕರೂ ಲಾಗ್ಲಾ. ಹ್ಯಾ ದುರಾತ್ಮ್ಯಮದೆ ಮಾಂತ್ರಿಕಾಚ ಆತ್ಮ ಹೋತ ತೊ ಮಾಗೆ ಬರೋನ್ ಹಸತ ಅಸೆ ಆನಿ ತ್ಯಾಚ್ಯಾ ಹಾತಾಮದೆ ಛಡಿ ಹೋತಿ ಅನ್ ತೊ ವೇಗಳ ವೇಗಳ ಪ್ರಕಾರಚೆ ಮಂತ್ರ ಆನಿ ತಂತ್ರ ಲೋಕನವರ್ ಬೋಲತ ಅಸೆ. ಮಗ ಮೀ ಬಗಿತ್ಲ ಕಿ ದುಸರೆ ದುಷ್ಟಾತ್ಮೆ ಹೆ ತ್ಯಾ ಮಾಂತ್ರಿಕಾ ಜವಳ ಜಾವನ್ ತ್ಯಾಚ್ಯಾ ಬರೋಬರ್ ಏಕ ಹೋನ್ ಸೈತನಾಲ ತ್ಯಾ ಆರಾಧನಾ ಕರೂ ಲಾಗ್ಲೆ ಆನಿ ಸೈತನ್ ತನ್ನ ಜಾಸ್ತಿ ಶಕ್ತಿ ದೇವ ಲಾಗ್ಲ. ಮಗ ಪ್ರಭು ಮಟ್ಲ ಜೆ ಕಾಯಿ ತು ಪೃಥ್ವಿಯರ್ ಬಾಂಚಿಲ್ ತು ಮೀ ಸ್ವರ್ಗದ ಬಾಂಧೇಲ್ ಆನಿ ಯೇಶು ಮಟ್ಲ ಕಿ ಸೈತನಾಲ ಹೆ ಬಾಂಧಲ ಪಾಹಿಜೆ. ಆನಿ ಜರ್ ಸಂತಾಂಚಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಹಿ ಪ್ರಬಲ ವಹಾಯಚೆ ಅಸಲ್ ಇಫೆಕ್ಟಿವ್ ವಹಾಯಚೆ ಅಸಲ್ ತರ ಶೇವಟ್ಲ ದಿವಸನ್ಮದೆ ಹೆ ಸೈದನಿ ಶಕ್ತಿ ಬಾಂಧಲೆ ಗೆಲ ಪಾಹಿಜೆತ್. ಮಗ ಮೀ ಬಗಿತ್ಲ ಕಿ ದುಸರ ಏಕ ಅಸ ಚಕ್ರಿ ಸರ್ಕಲ್ ಹೆ ನಿಘಾಲ ಆನಿ ತ್ಯಾಚ್ಯಾಮಧೂನ್ ಏಕ ಸಾರ್ಸರರ್ ಮ್ಹಣಜೆ ಜಾದುಟೋನ ಆನಿ ಮಂತ್ರತಂತ್ರ ಕಾರಣ ತಾಂತ್ರಿಕ ಹಾ दिसला आणि तो काहीतरी असे आज्ञा देऊ लागला. आणि मी बघतो तो काय की पाऊस आणि अग्नी हे पृथ्वीवर पडू लागलं जसं तो बोलू लागला. तो पुष्कळचे पापी गोष्टी तो बोलू लागला आणि त्यांनी अनेक लोकांना पृथ्वीवरच्या फसवलं. आणि मी पाहिलं की अजून दोन दुष्टात्मे ह्या तांत्रिकाला त्याच्याशी एक झाले, त्याला त्यांनी जॉईन केलं आणि पृथ्वीच्या वर आकाशामध्ये होते. आणि सर्व हे पापी राजपुत्र आणि हे हवेतल्या ज्या शक्ती आहेत त्या होत्या. त्यांनी या चेटकिनींना शक्ती दिली जे एकत्र झाल्या होत्या एका विशिष्ट ठिकाणामध्ये जाऊन पाप करण्यासाठी, इविल गोष्टी करण्यासाठी. आणि हे अंधकाराचे कार्यकर्ते होते जे एकत्र झाले होते त्यांच्या भोवती. आणि मग ते आत्म्या आले आणि वेगवेगळ्या ठिकाणात जसं त्या तांत्रिकांनी सांगितलं आणि निवडलं तसं ते गेले. आणि फार बारकाईनी बघ येशू म्हटला, कारण पवित्र आत्मा हे फार मोठं तुला एक सत्य इथं सांगते. त्या दृष्टांतामध्ये मी भयानक गोष्टी पृथ्वीवर होताना अशा बघितल्या. पाप हे फारच मोठ्या रीतीने असं वाढलं गेलं होतं आणि सगळीकडं पाप आणि वाईट गोष्टी चालल्या होत्या. सैतानी शक्ती ज्या मनुष्यांना चोरी करण्यासाठी लावतात आणि लबाड बोलण्यासाठी आणि फसवण्यासाठी, एकमेकांना इजा पोहोचवण्यासाठी आणि पापी गोष्टी बोलण्यासाठी आणि दैविक वासनांना बळी पाडण्यासाठी हे सर्व काही चाललं होतं. आणि या सर्व गोष्टी पृथ्वीवर जणू काय ओतण्यात येत होत्या. मी म्हटले प्रभू येशू किती भयानक आहे बघणस. येशू म्हटलं माझ्या लेकरा माझ्या नावामध्ये वाईटाला पळावंच लागते. द इविल हॅज टू फ्ली ऑर रन. देवाचं पूर्ण शस्त्र सामुग्री ही तू घे, म्हणजे ह्या पापी दिवसामध्ये तू प्रबळ उभा राहू शकशील आणि सर्व काय करूनही तू घट्ट आणि खंबीर अशी उभा राहू शकशील. दॅट गॉड मे बी एबल टू दॅट यू मे बी एबल बाय पुटिंग ऑन द होल आर्मर ऑफ गॉड टू स्टँड इन द इव्हिल डे अँड हॅव्हिंग डन ऑल टू स्टँड. आणि मग ते अनेक जे दुष्ट आत्मे होते त्यांनी तिथं पृथ्वीवर खोटेपणा आणि सगळ्या प्रकारचे वाईटपणा आणि लज्जास्पद गोष्टी हे करण्यास सुरुवात केली. आणि मी बघितलं की देवाचे लोक प्रार्थना करू लागले, ते येशूच्या नावामध्ये प्रार्थना करू लागले आणि त्याच्या विश्वासामध्ये. आणि जसं ते प्रार्थना करू लागले देवाचा शब्द या पापी दुष्ट आत्म्यांच्या विरुद्ध आला आणि ते त्यांचं जे मूळ आहे त्यांचं जे ग्राउंड आहे ते हारू लागले. जसं संतांची प्रार्थना होऊ लागली हे पापी दुष्ट आत्मे हरत असे आणि ह्या ज्या दुष्ट मंत्र जे मारलेले होते ते तुटू लागत होते आणि जे खरोखर अशक्त झाले होते या नरकाच्या शक्तींमुळे त्यांच्यामध्ये पुन्हा ताकद येत असे. आणि ते एकत्र होऊन ज्यावेळेस ते प्रार्थना करत असे त्यावेळेस मग स्वर्गातले देवदूत त्या सर्व ठिकाणांमध्ये उतरत असे. मी बघितलं की पवित्र देवदूत हे अंधकाराचे जे राजपुत्र आणि जे शक्ती आहेत अंतराळातल्या त्यांच्याबरोबर लढाई करीत होते आणि देवाचे जे देवदूत होते ते सर्व ह्या हवेतले जे अंतराळातले जे शक्ती आहेत त्यांचा नाश करत होते. मी पाहिलं आणि त्या ठिकाणामध्ये अनेक रांगीवर रांगी असे अनेक देवदूतांचे मी पाहिल्या. जणू काय एक एक रांगीमध्ये 600-600 असे देवदूत मी बघितले. जसं देवाचे लोक देवावर विश्वास ठेवून प्रार्थना करत होते तसं पुढं आणि पुढं हे देवदूत जात असे. आणि मग देवानी त्यांना आज्ञा दिली आणि त्याची महान शक्ती त्यांच्याबरोबर होती आणि त्यांनी त्याच्या लोकांना खूप शक्ती दिली आणि त्या देवदूतांना हे सैतानाचे कृत्य नष्ट करण्यासाठी. परमेश्वर या पूर्ण पापी गोष्टी अंतराळातल्या आकाशातल्या त्यांच्याबरोबर लढत होता. ज्यावेळेस लोक प्रार्थना करायचे आणि विश्वास ठेवायचे ह्या सर्व पापी शक्तींचा नाश व्हायचा. परंतु ज्यावेळेस ते अविश्वासी व्हायचे त्यावेळेस पुन्हा या सैतानी शक्ती विजय मिळवित असे. मग प्रभू म्हटलं माझ्या लोकांनी विश्वास ठेवायला पाहिजे आणि ते एकमेकांबरोबर त्यांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे आणि माझ्याबरोबर मिळून त्यांनी ह्या गोष्टी लढायच्या करायला पाहिजे. आणि प्रभू म्हटलं सर्व ह्या गोष्टी ह्या माझ्या पित्याच्या पायाखाली ठेवण्यात आले पाहिजे. स्वर्ग आणि पृथ्वी या दोघांनी एकत्र समजावता केला पाहिजे जर या सर्व शत्रूंचा नाश करायचा असेल तर. जसं देवाच्या लोकांची स्तुती ही पृथ्वीमधून वर येऊ लागली ती बघून हे दुष्ट शक्ती माघार घेऊ लागले. मी बघितलं देवाचे संत प्रार्थना करत होते पूर्ण त्यांच्या हृदयामधून या सर्व सैतानी शक्तीच्या विरुद्ध. आणि जसं ते करू लागले तसं हे सर्व जे घाणेरडे अंधकाराचे जे काही स्पेल्स आहेत आणि ज्या गोष्टी आहेत आणि जे काही शाप आहेत ते तुटले जात होते आणि संतांना विजय मिळत होता. आणि ह्या अशा ज्या गोष्टी होत्या त्या घडल्या. मग मी बघितलं की देवाचे स्वर्गदूत हे डिमन्स बरोबर सैतानाच्या दूतांबरोबर लढू लागले आणि नरकाच्या या शक्तींबरोबर लढू लागले आणि संतांना वाचवण्यात आलं, त्यांना सोडवण्यात आलं प्रार्थनेच्या द्वारे. जसं जसं लोकांचा सुटकारा होत होता तस तसं पुष्कळ स्तुती गान परमेश्वराच्या समोर साजर करण्यात येत होतं आणि त्यांच्या स्तुतीमुळे अधिक आणि अधिक विजय मिळत चाललेला होता. फक्त प्रार्थनेमुळे हे सर्व काही जे बघतो ते दिसत होतं. आणि जसं जसं त्यांची स्तुती कमी पडत असायची तसं तसं दुष्ट शक्ती ह्या विजय व्हायच्या. मग मी दुसऱ्या एका देवदूताला मोठ्या आवाजामध्ये म्हणताना बघितलं हे प्रभू तुझ्या लोकांचा जो विश्वास आहे तो फार कमजोर आहे, त्यांच्यामध्ये तो विश्वास पाहिजे जर तुला त्यांना या सैतानाच्या तावडीतून सोडवायचं असल. हे प्रभू तू दया कर हे तारलेल्या लोकांवर. मग प्रभू परमेश्वराचा आवाज मोठ्याने मी म्हणताना ऐकलं विश्वासाशिवाय परमेश्वराला संतोष न अशक्य आहे. परंतु प्रभू हा विश्वासू आहे आणि तो तुझ्यामध्ये विश्वास हा दृढ करील. मग दुसऱ्या दृष्टांतामध्ये मी पाहिलं की देवाने त्याचा आत्मा हा ओतला सर्व मानव जातीवर आणि लोक देवावर विश्वास ठेवू लागले की आणि ते विश्वास ठेवू लागले की जे काय ते त्याला मागतील ते होईल, ते त्यांना मिळेल. आणि त्यांच्यामध्ये विश्वास होता देवापावर आणि त्याच्या पवित्र शब्दावर आणि देवानी त्यांना सोडवलं आणि देवाचं वचन त्या पूर्ण भूमीमध्ये वाढू लागलं. मग प्रभू म्हटला सर्व गोष्टी शक्य आहेत त्यांना जे विश्वास ठेवतात. मी माझे शब्द पाठवतो आणि बघतो ते कसं कार्य करतं. तुम्ही तुमचं कार्य भाग करा आणि मग तुम्ही विश्वस्त रहा की मी माझं कार्य भाग करील. जर माझे लोक हे सत्यासाठी उभे राहतील आणि चांगली लढाई ही सत्याची लढतील तर पुष्कळ सुंदरशा गोष्टी या घडतील. जसं पेंटिकॉस्टच्या दिवशी 50व्या दिवशी घडलं होतं. माझ्याकडे तुम्ही कान द्या, मला हाक मारा आणि मी तुमचं ऐकेल, मी तुमचा प्रभू होईल आणि तुम्ही माझे लोक व्हाल. मी तुम्हाला धार्मिकतेमध्ये दृढ करील, सत्यामध्ये दृढ करील आणि प्रामाणिकपणेमध्ये दृढ करील. त्या दृष्टांतामध्ये मी बघितलं की ख्रिस्ती लोक छोटे छोटे जे बालक आहेत त्याप्रमाणे त्यांचे जन्म होत होते आणि देवदूत तिथे येऊन त्यांचं जणू काय संरक्षण करत होते सर्व प्रकारच्या वाईटापासून. मग मी सेनांच्या परमेश्वराला बघितलं त्यांच्यासाठी तो लढत होता आणि त्यांच्यासाठी तो विजयी असा होत होता. ही वॉज गेनिंग द व्हिक्टरी फॉर देम. मग मी बघितलं ते बालक हळूहळू लहानचे मोठे होत आहे आणि ते मग त्या प्रभूच्या शेतांमध्ये काम करू लागले, जो गौरवाचा प्रभू आहे. आणि ते काम करत असताना एक आनंदी हृदयाने ते देवावर प्रेम करत होते, विश्वास ठेवत होते आणि देवाची सेवा करत होते. मी बघितलं स्वर्गदूत आणि देवाचं वचन एकत्र येऊन हे पापांचा नाश करत होते पृथ्वीपासून. आणि मी बघितलं की संपूर्ण पृथ्वीमध्ये प्रभूची शांती ही वाहत होती आणि सर्व काही देवाच्या पायाखाली ठेवण्यात येत होतं.